आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे महाराष्ट्रात धर्मेंद्र एस गंगवार यांची सामान्य विशेष निरीक्षक आणि एन के मिश्रा यांची पोलीस विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती। महायुतीच्या प्रचारार्थ उद्या चंद्रपुरात भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी चंद्रपूर मतदारसंघात 4,39,000 मतदार माहिती चिठ्ठीचं वाटप। आणि नागपूरसह संपूर्ण विदर्भात 11 एप्रिलपर्यंत वादळासह पावसाची शक्यता। केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह 6 राज्यांसाठी सामान्य आणि पोलीस अशा 2 श्रेणींमध्ये विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे। महाराष्ट्रात सेवानिवृत्त सनदी अधिकारी धर्मेंद्र एस गंगवार यांची सामान्य विशेष निरीक्षक आणि भारतीय पोलीस सेवेतले माजी अधिकारी एन के मिश्रा यांची पोलीस विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्याचं आयोगानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे। हे विशेष निरीक्षक कर्मचारी सुरक्षा दलं आणि मतदान यंत्रांवर देखरेख ठेवतील। ते स्वतः राज्य मुख्यालयात थांबतील आणि आवश्यकता भासली तर संवेदनशील आणि जिथे समन्वयाची गरज आहे अशा भागांना भेट देतील। चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीनं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या प्रचारार्थ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपुरात जाहीर सभेला संबोधित करणार आहेत। चंद्रपुरात तब्बल 10 वर्षांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणूक सभा होणार आहे। उद्या दुपारी 4 वाजता शहराबाहेर मोरवा विमानतळाच्या बाजूला विस्तीर्ण 16 एकर परिसरात ही सभा आयोजित करण्यात आली आहे। हा संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दृष्टीनं अधिक अनुकूल करण्यात आला असून सुमारे 1,00,000 लोक या सभेला यावेत यादृष्टीनं भाजपाकडून नियोजन सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। रामटेक तसंच यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ शिवसेना मोठ्या फरकानं जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतलेल्या सर्व निर्णयांची दखल घेतली जाते कारण कार्यकर्ते तळागाळापर्यंत काम करतात असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं महायुतीचं काम न करता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे। अहमदनगर इथं काल झालेल्या निर्धार मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून शिर्डी आणि सोलापूरच्या जागेची मागणी केली होती ती मान्य होत नसल्याकारणानं पक्ष तटस्थ राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रामटेक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना पाठिंबा देण्यात येत असल्याचं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आलं आहे। तर प्रहार जनशक्ती पक्षानं रामटेकनंतर आता अकोल्यातही काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून अकोला लोकसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष काँग्रेस उमेदवार डॉ अभय पाटील यांना समर्थन देणार असल्याची माहिती पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू आणि महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। नागपूर काँग्रेसचा बालेकिल्ला असून यंदा हा काँग्रेसचा गड आम्ही परत मिळवणार आहोत। विकास ठाकरे हेच नागपूरचे खासदार बनणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी व्यक्त केला। इंडिया आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेअंतर्गत मध्य नागपुरातील नागरिकांशी नेत्यांनी संवाद साधला। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनीही संबोधन केलं। दरम्यान आज सकाळी पश्चिम नागपुरात जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली। सकाळी 8 वाजता वंजारी माता मंदिर इथून यात्रेला सुरुवात झाली तर सायंकाळी भांडेवाडी इथं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। संसदेत गेल्यावर पर्यटनाच्या निमित्तानं अनेक उद्योग रामटेकमध्ये खेचून आणून स्थानिकांना रोजगार देण्याचा आपला संकल्प असल्याचा निर्धार तीर्थक्षेत्र अंबोराच्या साक्षीने करीत असल्याचं राजू पारवे यांनी सांगितलं। महायुतीचे रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या उमरेड विधानसभा क्षेत्रातील जनसंवाद रथयात्रेची सुरुवात काल अंबोरा येथील श्री चैतन्येश्वर शिवमंदिर इथं दर्शन घेऊन करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते। श्रोते हो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरु केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल रोजी होणार असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्याचं ध्येय जिल्हा प्रशासनानं ठेवलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचून मतदार माहिती चिठ्ठीचं वाटप प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी 4,39,000 मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध झाल्या असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सदर चिठ्ठी पोहोचवण्यात आली आहे. ज्या क्षेत्रात मतदार माहिती चिठ्ठ्यांचं वाटप होतं त्या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता असते, कारण आपलं नाव मतदार यादीत आहे याबाबत नागरिकांना खात्री होते. त्यामुळे मतदार माहिती चिठ्ठीचं नियमित वाटप करा. तसंच अधिकाऱ्यांनी सुद्धा मतदारांपर्यंत माहिती चिठ्ठी पोहोचली की नाही याची पडताळणी करावी अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा दुसरा सामना आज दुपारी पर्थ इथं झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 4-2 असा पराभव करत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात देखील यजमान ऑस्ट्रेलिया संघानं भारतीय संघाचा 5-1 गोलनं पराभव केला होता. 5 सामन्यांच्या या मालिकेतला तिसरा सामना देखील पर्थ इथंच बुधवारी होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आज 2 सामने होणार असून पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या 2 संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियम इथं दुपारी 3:30 सुरु झाला. दिल्ली संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सनं 20 षटकात 5 गडी गमावून 234 धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्ली कॅपिटल्स संघानं 4 षटकात 1 गडी गमावून 24 धावा केल्या आहेत. दरम्यान दुसरा सामना लखनौच्या एकाना सिटी इथल्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या 2 संघांमध्ये रात्री 7:30 सुरु होईल. हवामान. नागपूरसह संपूर्ण विदर्भात येत्या 11 एप्रिलपर्यंत वादळासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान सरासरी कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 ते 21 अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज आहे. 9 आणि 10 एप्रिलसाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजेच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान गेल्या 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 40.6 तर किमान तापमान 24.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. पुढील काही तासात अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या वतीनं आयोजित कारवा या साहित्य उत्सवात माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग यांचं आज सायंकाळी 7:00 बाईट्सची लढाई माहिती युद्धात भारताची भूमिका या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. ब्रिजेश सिंग हे मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. तसंच महाराष्ट्र शासनाच्या सायबर सुरक्षा संस्थेचे ते प्रमुख आहेत. समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातल्या शेंदूर्जना उड्डाणपुलाजवळ 3 वाहनांचा अपघात होऊन 3 जण जखमी झाले. लासलगावहून नागपूरकडे कांदा घेऊन जाणारा ट्रक सकाळी 5:30 उड्डाणपुलासमोर उलटला, त्यामुळे मागून येत असलेल्या ट्रकनं अचानक ब्रेक दाबले. त्याचवेळी भरधाव वेगानं नाशिकहून नागपूरकडे द्राक्ष घेऊन येणारी बोलेरो पिक गाडी अचानक थांबलेल्या ट्रकवर धडकली. गाडीचा चालक गंभीररित्या जखमी झाला तर ट्रक चालकालाही किरकोळ जखम झाली. जखमींना समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहिकेच्या सहाय्यानं नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे महाराष्ट्रात धर्मेंद्र एस गंगवार यांची सामान्य विशेष निरीक्षक आणि एन के मिश्रा यांची विशेष पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती. महायुतीच्या प्रचारार्थ उद्या चंद्रपुरात भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी चंद्रपूर मतदारसंघात 4,39,000 मतदार माहिती चिठ्ठीचं वाटप आणि नागपूरसह संपूर्ण विदर्भात 11 एप्रिलपर्यंत वादळासह पावसाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.